चीनीमंडी.com पॉडकास्ट।
रोहतक साखर कारखान्याची साखर आता 1.5 किलोच्या लहान पॅकमध्ये उपलब्ध होईल। रोहतक साखर कारखान्याची साखर आता 1.5 किलोच्या छोट्या पॅकिंगमध्ये मिळणे सुरू झाले आहे। साखर व्यवस्थापनाने सांगितले की आता याचे उत्पादन ट्रायलसाठी केले जात आहे। साखर कारखाना भाली आनंदपूर रोहतकचे प्रधान संचालक मानव मलिक यांनी सांगितले की कारखान्याने बाजारातील मागणी पाहून 5 व 1 किलोच्या पॅकिंगमध्ये साखरेचे ट्रायल पद्धतीने उत्पादन सुरू केले आहे। लवकरच बाजारात रोहतक कारखान्याची साखर छोट्या पॅकिंगमध्ये उपलब्ध होईल, ज्याची गुणवत्ता खासगी साखर कारखान्यांपेक्षा चांगली असेल। साखर कारखान्याने इक्षू नावाने साखरेच्या पॅकेटचे उत्पादन केले आहे। सॅशेमध्ये साखरेचे उत्पादन करणारा रोहतक कारखाना हरियाणा राज्यातील पहिला साखर कारखाना असेल। ते शुक्रवारी झालेल्या एका बैठकीत बोलत होते। साखर कारखाना रोहतक बोर्डाची बैठक कारखाना चेअरमन व उपायुक्त आर एस वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली झाली, ज्यामध्ये कारखान्याच्या गेल्या काळप हंगामातील उपलब्धता तसेच कारखान्याला यशाच्या शिखरावर नेण्यासाठी भविष्यात काय योजना असाव्यात यावर विचार मंथन करण्यात आले। त्यांनी सांगितले की साखर कारखान्याने 2019-20 हंगामात चांगली कामगिरी केली। कारखान्याच्या 2019-20 काळप हंगामाचा शुभारंभ 4 डिसेंबरला सहकार मंत्री डॉक्टर बनवारीलाल यांच्या हस्ते करण्यात आला होता। कारखान्यामध्ये 30 एप्रिल पर्यंत 149 दिवसात 45.91 लाख क्विंटल ऊस गाळप करण्यात आला, ज्याचे एकूण देय 155.98 लाख रुपये इतके आहे। कारखान्याकडून आतापर्यंत शेतकऱ्यांना 122.36 लाख रुपये शेतकऱ्यांचे भागवले गेले आहेत, जे एकूण देयाच्या 78.44% आहे। साखर कारखाना रोहतक हरियाणा प्रदेश या सहकारी साखर कारखान्यांमध्ये शेतकऱ्यांना भागवण्यात आलेल्या थकबाकीमध्ये पहिल्या स्थानावर आहे।